रक्तदाब, ब्लड प्रेशर म्हणजे काय? ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून सर्व शरीराकडे रक्त वाहून नेतात, छोट्या वाहिन्या किंवा नलिका, त्यांच्यातील रक्ताच्या दाबाला ही संज्ञा वापरली जाते. रक्ताभिसरणात प्रवाह नीट राहावा म्हणून दाबाची आवश्यकता असते. सर्व शरीरभर रक्ताभिसरण होते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणारा रक्ताचा दाब म्हणजे रक्तदाब. दिवसभरात रक्तदाब वर खाली होणे अगदी साहजिक असते, पण तेच जर वरच राहिले तर तुम्हाला उच्च रक्तदाब आहे असे मानले जाते.